भगवत भक्तांचा आत्मा संतुष्ट होईल. स्वामीजींची जन्मशताब्दी आपल्या मंडळाने स्वामी मंत्रवंदनाथांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्तम प्रकारे साजरी केली. ज्यांची जन्मशताब्दी साजरी करण्यास आपल्याला धन्यता वाटते, सार्थकता वाटते, अशा स्वामीजींच्या, अशा स्वामी माधवराव पृथ्वी परमात्म्याच्या प्रपंच आणि परमार्थ याबद्दल काही एक बोलायला मिळणं ही गोष्ट म्हणजे माझ्या आयुष्यातील आजवरची सर्वात महत्वाची गोष्ट आहे असं वाटत. अर्थात यासाठी मी असमर्थ आहे, कारण त्याच्यासाठी जी बुद्धी लागते, जो भाव लागतो, जी क्षमता लागते, योग्यता लागते, यापैकी कोणतीच गोष्ट माझ्याजवळ नाही. या सर्व गोष्टींची कमतरता माझ्या ठिकाणी आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. आणि म्हणूनच स्वामीजींच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचे कृपा आशीर्वाद मिळावे अशी अंतःकरणापासून करुणा मागते. 3 जून 1986 हा दिवस माझ्या आयुष्यातील एक विशेष दिवस आहे, कारण प्राणप्रिय स्वामी मकरंदाजी यांच्या विवाहाचा हा दिवस. हा विवाह प्रसंग यासाठी लक्षात राहिला की एक तर तो स्वामीजींचा विवाह होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे विवाह झाल्या झाल्या संतांची पाद्यपूजा होत आहे असं मी पहिल्यांदाच बघितलं. आणि त्यातून स्वामी माधवनाथजींची पाद्यपूजा पहिल्यांदाच बघण्याचा योग आला. अशा दोन्ही दृष्टीने हा दिवस कायमचा लक्षात आहे. स्वामीजींची पाद्यपूजा झाल्यावर त्यांनी बोलायला सुरुवात केली. आधी त्यांनी मधुराताईंबद्दल मत असं व्यक्त केलं की ही मुलगी खूप चांगली आहे, तिच्या डोळ्यातली बघितलं तिचे भाव खूप चांगले आहेत, स्वभाव चांगला आहे, मकरंदा अतिशय चांगली साधते. आणि मग त्यांनी प्रपंच आणि परमार्थ यावर भाष्य 86 साल संपलं, स्वाभाविकपणे 87 साल सुरू झालं. पुन्हा 87 जून महिना माझ्या दृष्टीने आता लक्षात राहण्याचा ठरला, कारण 20 जून 87 रोजी दिलीपजींचा अर्थात बक्तरे होते आणि बरोबर विवाह झाला. त्या दिवशी सुद्धा अस्वस्थ झाला. विवाहानंतर स्वामीजींची पाद्यपूजा झाली आणि स्वामीजींनी प्रपंच आणि परमार्थ याविषयी भाष्य केलं. तेव्हा स्वामी मकरंदनाथांचा विवाह झाला. त्याच्यानंतरच्या रविवारी आदरणीय सद्भक्त श्री बापूसाहेब दिशेकर यांनी तरुण भारत मध्ये एक विशेष लेख लिहिला होता. तसंच या विवाहानंतर सुद्धा मिलिंदजींच्या विवाहानंतर सुद्धा त्यांनी रविवारी एक विशेष असा लेख लिहिला होता. 87 समजा की साहजिकपणे 88 येणार आणि 88 मध्ये जून महिना येणार. मुलचा स्वभाव भीतीचा असल्यामुळं या जून महिन्याची मात्र भीती वाटायला लागली. 86 जून महिन्यात असा आनंददायी होता, 87 जून महिना सुखदायी होता. पण 88 जून महिन्यात काय झालं काय लक्षात येत. आणि त्याच दरम्यान वर्तमानपत्रात अशा बातम्या वाचण्याची यायला लागल्या की अमुक एखाद्या व्यक्तीला जन्मठेव झाली, जे या शब्दाचा अर्थही मला माहिती नव्हता. अजूनही नाही पण असं सत्राचा संत संता थोडा बहुत अर्थ लक्षात यायला लागलाय. तसं जर बघितलं तर या शब्दाचा आणि माझ्या लग्नाचा तसा संदर्भ संबंध काही नाही. पण एक जाता जाता मी सांगितलं, पण कसं वाटलं की स्वामीजींच्या विवाहाच्या वेळेला ती पाद्यपूजा पाहिजे होती. माझ्या मनात असं होतं की या जूनमध्ये सुद्धा असं करावं. मी त्यांच्याजवळ ती विनंती केली, त्यांनी त्यांच्या सद्गुरूंजवळ विचारणा केली. सद्गुरु कसे असतात. एक लाडका शिष्य विचारतो त्याचा भाव बघून ते लगेच तयार झाले. स्वामीजींची जी पाद्यपूजा झाली त्याचं सगळं नियोजन स्वामी मकरनाथजींनी केलं व जे त्यांनी छोटी खोली अशी त्याच्यासाठी नियोजित केली होती सर्व काही तयारी केली होती. पाद्यपूजा झाल्यावर स्वामीजींनी बोलायला सुरुवात केली तर तो विषय असाच होता की प्रबंधकारी परमात्मा कसा करायचा आणि बोलता बोलता ते अंगाकडून अंगाकडे करून म्हणाले तू जरी नोकरी करत असली तरी स्वयंपाक केला पाहिजे पोळ्या करता आल्या पाहिजे. आणि मग म्हणाले माऊलींनी पोळ्या सुद्धा कशा करायच्या ते सांगितले आकारे नव्हती लगाळे स्पर्शे अति मावाळे असं म्हणून ते खूप हसले असे अगदी ते दृश्य असं मस्त होतं बघत राहावा. पण त्यानंतर त्यांनी माझ्याकडे बघितलं ते म्हणले तू जरी नोकरी करत असला प्रपंच करणार असला तरी ध्यान मात्र केलं पाहिजे. हे जे ते प्रत्येक अशा विमानाच्या वेळेला अधिकार पाण्याने सांगू शकत ते सांगत होते याचं कारण त्यांचं संपूर्ण जीवन तसं होतं. प्रपंचाने परमार्थ यांचा संगम कसा असतो हे स्वामीजींच्या जीवनावरनं लक्षात येतं. स्वामीजींच्या जीवनाचं एक सूत्र असं जर सांगायचं झालं तर प्रपंच अधिक परमार्थ इज इक्वल टू यशस्वीता सार्थकता समाधान धन्यता सगळं स्वामीजींचं जीवन या सूत्रामध्ये येत असं वाटत. स्वामीजी असंही म्हणायचे की प्रपंच पुणे परमार्थ इज इक्वल टू बिग हिरो. स्वामीजींची दासबोधाची लाडकी उभी अशी होती प्रपंच सुखे करावा बरी काही परमार्थ वाढवा परमार्थ अवघ्याची गुडवावा हे बरे नव्हे. स्वामीजींनी अत्यंत पाचू रेखीव अशा स्वतःच्या प्रपंचाला परमात्मा परमार्थरूपी अलंकाराने अजून सुंदर असं बनवलं अजून जास्त सुशोभित असं केलं आणि म्हणूनच प्रपंच आणि परमार्थ याचा फार मोठा आदर्श स्वामीजींनी आपल्या सर्वांसमोर ठेवला. स्वामी माधवनाथ यांचा प्रपंच आणि परमार्थ याबद्दल स्वामीजींचा जो विचार होता जो त्यांचा दृष्टिकोन होता त्यावर समर्थांच्या दासबोधाची फार छाप होती. दासबोधातील काही ओव्यांची विलक्षण छाप होती समर्थांच्या एकूणच विचारसरणीचा स्वामीजींवर खूप विलक्षणाचा प्रभाव होता. त्यातल्या काही ओव्या वांगी दाखवून तिथं नमस्कार आधी प्रपंच करावा नेमका मग घ्यावे परमार्थ विवेका येथे अळूप करू नका विवेक येऊ. स्वामीजींच्या प्रपंचाला जी सुरुवात झाली तर त्याच्या आधीच प्रपंचाचं सखोल चिंतन त्यांचं परिपूर्ण होत काय करायचं कसं करायचं किती करायचं हे सगळं गणित ठरलेलं होत. स्वामीजी कोकणकडून पुण्यात आले एक कारण असंही सांगितलं जातं की मुंबईचं नकारात्मक जीवन पुण्याचं तेव्हाचं शांत पद्धतीचं जीवन म्हणून ते पुण्यात आले असं एक आहे हे पण आहे. पण असं वाटतं स्वामीजी महाराष्ट्राच्या कुठल्याही गावात गेले असते तरी सुद्धा त्यांनी हीच उंची गाठून दाखवली असती याच बोधाचं त्यांनी जीवन तसंच जगाचं हे आपल्या सगळ्यांना शिकवलं आपल्या सगळ्यांचं भाग्य म्हणून ते पुण्यात आले. प्रपंच तांडून परमार्थ केला तरी अन्न मिळणार खायला मग त्या करंट्याला परमार्थ करायचा स्वामीजींचे विचार अगदी सुस्पष्ट होते. प्रपंच जर करायचा तर त्याच्यासाठी जो आवश्यक आहे तेवढा पैसा पाहिजे तेवढा पैसा कमवता आला पाहिजे त्याच्यासाठी जे किमान शिक्षण आहे ते प्रत्येकाकडे असलं पाहिजे. कारण त्यावेळेला स्वामीजींकडे अनेक तरुण यायला लागले होते सगळे सुशिक्षित होते. स्वामीजींचं सांगणं असं होतं की जर शिक्षण चांगलं असेल तर नोकरी चांगली मिळेल नोकरी चांगली मिळाली तर पैसा चांगला मिळेल आणि पैसा चांगला मिळाला तर प्रपंच अतिशय व्यवस्थित होईल. प्रपंच परमार्थ आधारित कारण जर आर्थिक चिंता सतत भेटावत असेल आणि आपण जर ध्यानासाठी डोळे मिटले तर पैशाअभावी जी कामं राहिलेली आहेत कशी पूर्ण करायची अशी चिंता तीच डोळ्यासमोर येते. स्वामीजींच्या प्रपंचाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे जो गुण प्रपंचाला आहे तोच परमात्मा त्याने तसाच जपला तसाच वाढवला त्याचं महत्व आपल्याला पटवून देतो. प्रपंची जो सावधान तो परमार्थ करेल का, प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थिक होता. हे सूत्र इतक्या पारदर्शक पद्धतीने त्यांनी आपल्या सगळ्यांच्या नावावर बिंबवलं की प्रपंच सावधानच पाहिजे. एखाद्या गोष्टीच्या किती आहारे जायचं कुठं थांबायचं हे स्वामीजींच्या निश्चित स्मरणाने आपल्या लक्षात येत. कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचं स्वामीजींच्या जीवनाकडे डोकलं तरी आपल्याला समजतं की कोणत्या जीवनाकडे महत्व द्यायचं त्याच्यासाठी काय करायला पाहिजे हे सुद्धा स्वामीजी सांगायचे. संसार त्याग न करता प्रपंच उपाधी न सांगता जनामध्ये सार्थकता विचारायची होईल. आपल्या सगळ्यांना असा विचार करायला स्वामीजींनी प्रवृत्त केलं. कोणता विचार करायचा त्याचे सांगायचे तस्मात विचार करावा. देव कोण तो ओळखावा, आपला आपण शोध घ्यावा अंतर्याने. कशासाठी हे करायचं हे सुद्धा स्वामीजींनी इतक्या सुंदर पद्धतीने आपण सांगवलं की जगदीशा पडता लांब नाही कार्यकारण सर्व जाणी. संसार करत असताही समाधान आपल्याला संसार कशासाठी करायचा आहे तर आणखी समाधानात आहे. लेखक निर्विषय आनंदात आहे आणि तो केवळ भगवंताच्या स्मरणात आहे, भगवंताच्या प्राप्तीमध्ये आहे. अजून एक कवी जर आपण अशी बघितली तर ती स्वामीजींनी कशी आचरून दाखवली ते लक्षात किती प्रपंची त्यानं अखंड वृत्ती उदासीन सुख दुःख समाधान दंडळी. तर म्हणजे प्रपंचात राहणारी क्वचित काही माणसं अशी असतात की ती अतिशय उदासीन वृत्तीने जीवन जगत. उदासीन म्हणजे अलिप्त वृत्ती. जसं प्रारब्धाप्रमाणे सुख दुःख आपल्या वाट्याला येईल तसं ते त्यांच्याही वाट्याला येत असत पण त्यांचं जे समाधान आहे तसं अबाधित राहत. स्वामीजींच्या अगदी प्रपंचाला सुरुवात झाली आणि त्यांचा मुलगा देवाघरी गेला. आपला छोटा मुलगा देवाघरी जाणं ही गोष्ट इतरांच्या बाबतीत घडत असते करू शकते. इतरांच्या बाबतीत घडलं तर काय होत ते फार नार उच्च होत उद्विग्न होत. संसाराच्या दासोजीसाठी काय होईल आपण जर देवाची भक्ती करत असतील तर देवावर राग व्यक्त करतात. एवढं मी भक्त एवढं नाम घेतो एवढी भक्ती केली तरी माझ्या वाट्याला हा प्रसंग का असं म्हणून एखाद्याला देवापासूनच लागतात. स्वामीजींच्या बाबतीत हा प्रसंग घडला तो विशेष प्रदर्शाने का नमूद करावा असं वाटतो त्याच्यापासून आपल्याला बोध का घ्यावा असं वाटतो कारण या प्रसंगानंतर स्वामीजी अजून अंतर्मुख झाले. संसार कसा अनिश्चित आहे हे त्यांनी स्वतः स्वतःला मग या जीवनात निश्चित काय आहे त्याचा त्यांनी शोध घेतला. त्या मार्गावरून आपल्याला सुद्धा पुढे न्यायला त्यांनी खूप कष्ट केले. प्रपंच साधने परमार्थ केला तो नर भंडारे म्हणा असं ते म्हणा. स्वामीजींचं सांगणं असं होतं की संसार वाईट नाही, संसाराची आसक्ती वाईट आहे. ही आसक्ती कमी करणं म्हणजे परमार्थ. स्वामीजींचं जीवन पुढे कसं सरकत गेलं दसवतातल्या ओव्यांप्रमाणे काया वाचा जीवे प्राणे कष्टे भगवंता कारणे मने धन चरले म्हणणे वचन मार्गे ऐसा भगवंताचा भक्त विशेष अंतरे विरक्त संसार सांडून झाला मुक्त सेवा करणे कशी होते ओवी नुसती वाचली स्वामीजींचं जीवन डोळ्यापुढे आईचा भगवंताचा भक्त विशेष अंतरी गरज माझ्या बाबतीत आपला एक प्रकट झाला. स्वामीजींचा आधारपण झालं अशक्तपणा होता आणि बोलता बोलता गुरु पौर्णिमेचे दिवस जवळ. स्वामीजी गुरु पौर्णिमेच्या पूजा स्वीकारतील की नाही अशी सगळी काळजी चिंता ताडक विश्वास पण स्वामीजींनी ठरवलं गुरु पूजनाच्या पूजेच्या तो दिवस पूजेसाठी ठरवला होता त्या दिवशी तेव्हा सरकार नगर मध्ये राहणारे सत्पुत्रचे भाऊ कुलकर्णी माझ्या बरोबर ते माझ्या पाठीमागे त्यांचा एक मनात विचार केला होता की सगळं आधारपण येते त्यातून बाहेर पडून स्वामीजी पुन्हा आपल्याला एकाग्रत चाललायचे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने सोन्याचे दिवस आहे. एक प्रतीक म्हणून त्यांना छोटी सोन्याची त्यांची वळ एक दोन त्यांचा त्यांना घेतलं त्याची जी रक्ती असते ते नाव त्या अर्पण करावा असं वाटतं. त्याचे पूजेचं दान होतं त्यात ठेवलं जेव्हा मी ते अर्पण करायला लागलो स्वामीजी त्याच्या चेहऱ्यावर ते भाव असं उत्सुकता होती म्हणाले अरे काय आणलं माझ्या पुढे भाव दाखवून आले डोळ्यात शब्द एखादा तरी असलो तर ते मला तरी असं स्पष्ट दुसरं असं झालं नाही जी डबी होती त्याचं नाकण खरं असं चिंतन वरती होणार पण कमाव त्याच्यावर थोडा वेळ लागला हात थोडा खरखराला लागला तर स्वामीजी असं म्हणाले हळूहळू पण असं स्पष्ट ऐकू लागलं त्याची इच्छा दिसत नाही त्याचं बोलण्याचं थोडं वाढलं मग काय झालं दोन्ही डोळ्यात पाणी यायला लागलं भाऊंनी काय केलं ते हातात दिसतं आणि माझ्या हातात ते किती स्वामीजींच्या हातात स्वामीजी म्हणाले छान खरंच म्हणजे आणि म्हणाले ते घे तुला मी जरी अरे संसारी असतो संसारी दिसत असतो तरी मी संन्यासीच आहे आणि संन्यासाला सोनारे ते काय कशाला असं म्हणून त्याने पुन्हा माझ्या हातात थोडा बोलण्याचा प्रयत्न केला. स्वामीजी तुमच्यासाठी आणि असंच अरे कळत नेहमी कसं बोलणं होत स्वामीजी म्हणाले प्रसाद म्हणून येत होती विशेष अंतरे गरज माझ्या पडक्यांचं जिल्हा उतरताना स्वामीजींचं जो अभंग आहे संपूर्ण संसारी संबंधित अन्य तो माझ्या मनात कायमचा याची जन्म येण्याची काळ सौंदर्य होईल निराळे भगवान रामकृष्ण परमानंद जसं म्हणत असतो तिथं नारळ वाढला की आपलं फोगत असं वेगळं होत तिथं त्याच्यातच असत पण त्याच्यापासून स्वतंत्र होत तसं स्वामीजी प्रपंचाचाच होते पण प्रपंचापासून पूर्ण वेगळे संसाराचाच होते पण संन्यास होते त्यांचं जर वर्णन करायचं झालं अशा खूप ओव्याच आस्वादात आहे संतोष रूप आनंद रूप हास्य रूप एक रूप आत्मरूप सर्व क्रांती पहिलं आहे समूह शक्ती सर्व क्रांती असं शब्द आहे किंवा स्वामीजींसारख्या संतांना ते जमू शकते. स्वामीजींकडे एकदा करून असता प्रपंच कसा सांभाळला ते किती अडचणी येतात कोणते प्रसंग येऊ शकतात कसे ऐनवेळा उद्भवतात आणि त्याला संत कसं तोंड देतात ती व्यक्ती थोडी मानसिक दृष्ट्या बसतील झोप चालत नव्हती त्यांनी स्वामीजींना सांगितलं रात्रीची सुरू होती स्वामीजी त्यांना जवळ खूप प्रेम त्यांनी सर्वांवर केलं काही बघितलं नाही शिक्षित आहे अशिक्षित आहे कधी काही श्रीमंत आहे मानसिक दृष्ट्या कसा आहे काही पक्षाला जवळ घेतो प्रेमाने त्या माणसाला दुसऱ्या दिवशी नेतो प्रपंच आणि परमार्थ कसा करायचा हे संतांच्या जीवनावरून समजतो असे प्रसंग संतांना सहज वाटतात पण ते आपल्यासाठी विशेष असे करून जातात शेवटची एक ओवी आपलं वाटतं स्वामीजींच्या संदर्भात दाखवतात लिहिणे सुंदर वाचणे सुंदर चालणे सुंदर बोलणे सुंदर भक्ती ज्ञान वैराग्य सुंदर करू नका. आपण सगळेजण अनेक वेळेला स्वामीजींचं वर्णन करण्यासाठी हे ओवी वापरतो. त्यांचं लिहिणं कसं होतं खूप सुंदर पण दुकानातल्या पावत्या करत सारख्या आहेत पण हस्ताक्षर खराब व्हायला लागलं असं लक्षात येतात. निवृत्तीनंतर त्याने स्वतंत्र वही आणि ज्ञानेश्वरीचा वगैरे ते द्यायला लागलं. कशासाठी त्याही वयात सुंदर हस्ताक्षर असावं म्हणून वाचणे सुंदर. स्वामीजी तेव्हा दालपोत दालपदावर प्रवचन करत असत तर दालपदाच्या उभ्या अशा वाचत ज्ञानेश्वरीवर प्रवचन करत असत तर माऊलींच्या उभ्या वाचत गोड वाटत. त्यांचा अर्थ नाही समजलं तरी असं वाटत खूप ते आज मिळाले. रामनवमीच्या दिवशी रामविजय ही कोणती स्वामीची वाट कशी वाट असते अजून सुद्धा ते दृश्य अंतर्करणा साठावला असा अजन्मा जन्माशी आला असं ते पुन्हाच्याने थांबायचे वाचणे हे नुसतं अशा प्रकारे ते वाचत की अशा ओव्या तसबोधातल्या माऊलींच्या लक्षात राहील त्यांच्या वाचनामुळे लक्षात राहील चालणे सुंदर खूप रुबाबदार स्वामीजी माझ्या अपार्टमेंटला राहायला आले पण ते जर सोमवारी सकाळी भागेश्वर निवासमध्ये ते हारा द्यायचे आणि मग योगसूत्रावर थोडं होतात थंडीचे दिवस जरी असू तरी असं रुबाबदार रेड स्वेटर शाल सर्वात एक असंच त्यांच्या पाठिंबा जेव्हा ते दुकानात जायचे तर अतिशय लोकांचं लक्ष द्यायचं हे कोणतरी वेगळं आहे त्यांच्या नंतर चालण्यावर सामान्यांच्या लक्षात येत त्यांचं चालणं त्यांचं बोलणं कसं असेल ते या अंतरी गोष्ट अचळ राहायला निवांत खूप सहजेत जे बोलत ते ब्रह्मांड रूप सरळपणे येतो वाटत सहज बोलतात सहज बोलणं जर असं ब्रह्मनिरूपण असेल तर ते निरूपणात्मक प्रवचनात्मक जे बोलतात ते कसं असेल कसं असायचं ऐसे ज्ञानाचे बोलणे आणि येणे रसाळपणे आता पुढे कोण म्हणे आकर्णीता कोण म्हणणार प्रत्येकाला असं वाटतं तसा काळ थांबलाय तसं घड्याळी थांबाव आता सुद्धा रविवारची सकाळची जी प्रवचन असतात तेव्हा आपल्या सगळ्यांना असंच वाटत स्वामीजीने कुंडली वर्दे या शब्दाचा उच्चार करून असं वाटत हे प्रवचनात अजून सांग स्वामीजी जे बोलत असत सद्गुरूंची सेवा म्हणून बोलत असत त्यांच्या अंतकरणाची गोष्ट पक्की कोरली गेली होती. सद्गुरु जो उपस्थित आहे त्यांना जे आशीर्वाद होती पत्र आलं होतं स्वामी स्वरूपानंद स्वामीजींचा जो प्रपंच होता सुंदर असा होता अत्यंत रसिक त्यांनी प्रपंच केला त्यामुळे तो अतिशय आल्हाददायक असा आनंदाचा प्रेमाचा त्यांनी सर्वांवर वर्षाव घ्यावा पण ते कशात अडकले नाही तिथं झाले परमार्थ जो असतो तो कशाकरता करायचा प्रपंच करत असताना काम क्रोध वय अशा या भावना जिंकून संघर्षापूर्वक बंधनही होऊन मुक्तता अनुभवत त्यांनी परमार्थ केला असा परमार्थ केला की त्याच्याकडे बघून आपल्याला वाटत आपल्याला काही एक जमू शकेल आपण प्रयत्न तरी करावा. स्वामीजींचं जे संतोषाच्या ओळीप्रमाणे सगळं सुंदर होतं त्यांचं सांगणं सुद्धा सुंदर होतं म्हणजे संतांच्या शब्दात फेरफार करू नये पण हा शब्द बाजूला कसं होत एक असा काळ पुण्यात एमडी या डिग्रीचं एक महत्व वाढायला लागलं पण तरी सुद्धा एमजी बी ए थोडं महत्व कसं शिकून अशा काळात एकदा एमजीपीएस त्याची जी एमबीबीएस वैद्यकीय शास्त्राची जी पुस्तक होती त्या पुस्तकांचं तिथं स्वामी विवेकानंदांची जी विचारसरणी आहे त्यांची जी इंग्रजीमधली पुस्तक आहे ती एक तिथं त्यामुळे घरच्यांना माहिती होतं की याच्यावर विवेकानंदांचा प्रभाव आहे. रामकृष्ण मठाचाही तो झाला पण डॉक्टर झाल्यावर आई वडील आहे स्वप्न बघायला लागले की आता याचा दवाखाना मग फॅक्टरी आणि मग आता उतार वयाचं जीवन त्याच वेळेला म्हणजे स्वामीजींचं गुण वाढवून घेत असताना इतर कोणत्या संस्थांवर टीका करायचं नाही. त्यांनी रामकृष्ण मठाचे जे प्रमुख होते त्यांच्याशी हा विचार मांडला तर त्यांनी असं सांगितलं की रुग्ण सेवा आहे परमेश्वर सेवा जे विवेकानंदांचं सांगितलं तर भारतात पुण्यासारखे जे शहर आहे अशा अनेक शहरांमध्ये रामकृष्ण मठाचे मोठ्या प्रमाणावरचे दवाखाने तिथं तू जा आणि सेवा कर. आणि त्यांनी असं सांगितलं की जाण्यापूर्वी ज्या शहरात जाशील त्याचं नाव कोणाला जवळपास त्या मुलाचा निर्णय झाला त्याच्या घरातले असे नाराज झाले दुःखी झाले. मग आई वडिलांची धावपळ आली कोणा ज्योतिषाकडे जा कोणा याच्यात स्वाभाविक तसे ते स्वामी माधव नाटन करा स्वामी माधव नाटनकडे जेव्हा आले तेव्हा त्या मुलाची आई म्हणाली की आम्ही याच्या शिक्षणावर सगळं शाळा कॉलेज की याच्यावर खूप खर्च घेणार कशासाठी तर या वयात आम्हाला याचा आधार असावा मिळावा म्हणून हुशार आहे पण आता हे तर स्वामीजी म्हणाले बरोबर आहे तुम्ही पुस्तकाला घेऊया माझ्या दुसऱ्या दिवशी तो मुलगा त्यांच्या वाणीचा प्रभाव होता. स्वामीजीने त्याला काही सांगितलं नाही तू विचारणी करू नको पण एक विचार त्यांच्या स्वामीजींच्या मुखातून त्यांचा प्रभाव की जी काय फी आहे समजा 20 रुपये तुला रुग्णसेवक करायचे ना निम्न पैसे घे समजा एखादी व्यक्ती अगदी गरीब वाटली त्याच्याकडनं पैसे घेऊन पण रुग्णसेवा करण्यासाठी शहर तोडण्याची घर तोडण्याची काय गरज तसं सर्वशुद्ध स्वामीजींनी त्यांनी ऐकलं नाही पण स्वामीजींचं सांगणं खूप ऐसी गडबडायची प्रेम त्यांचं सगळ्यांवर कधी लाभावेळ प्रति तर म्हणजे हे आई वडील स्वामीजींकडे येणार आहे काल आले काल ओळख झाली पण ते सगळं ऐकून त्यांचं हृदय फिरवत प्रपंच आणि परमार्थ दोन्ही त्यांनी स्वतःसाठी केलेले आहे फार विषय फार म्हणून प्रपंच परमार्थासाठी केला आणि परमार्थ जनकल्याणासाठी अगदी क्वचित असं उदाहरण माऊलींनी एवढी मोठी ज्ञानेश्वरी लिहिली सद्गुरूंकडे काय मागित पाचाला रुपी सर्व विश्वासाठी मागित तसं स्वामीजींनी जो परमार्थ केला तो सगळ्यात साधारण विश्वासाठी प्रपंच आपण ज्याला सारखं प्रपंच प्रपंच म्हणतो प्रपंच म्हणजे नेमकं तरी काय प्रपंच म्हणजे एक प्रकारे कर्मयोग भगवद्गीतेत जो कर्मयोग सांगितला आपल्या वाट्याला आलेली कर्म मग ती प्रापंचिक पारमार्थिक उत्तम कर्म अपेक्षा रहित कर्म स्वार्थ बुद्धी बाजूला स्वार्थ न साधता केलेला प्रपंच हा परमार्थाला पूरक होतो अनुकूल अशा व्यक्तीचा परमार्थ खूप सोपा होतो सफल होतो. स्वामीजींचा प्रपंच बाहेरून दिसावे सुंदर नेमका नेमका होता मर्यादेच्या चौकटीत शोभामान असा होता तसा त्यांचा प्रपंच तसा त्यांचा परमार्थ बाहेरून दिसावे पवित्र पुण्यफळ तिचे अंतरंग आणि विवेकाच्या चौकटीत शोभायमान असतात. पूर्वीचं कुटुंब शिखर त्यांनी आपल्या जीवनात घातलं. त्यामुळे संवेदींच्या प्रपंचाला परमात्माला विशेष मुख्य एक वेगळं महत्व प्राप्त होतं. स्वामीजींच्या प्रपंचाचं आधुनिक वैशिष्ट्य म्हणजे स्वामीजींनी प्रपंचातील अडचणी परमार्थाच्या आळ्यात येऊ दिला आणि परमार्थ करताना प्रापंचिक समस्या एक वेगळं वैशिष्ट्य असं वाटत. प्रपंच आणि परमार्थ दुनियेमध्ये अंतःस्फूर्तीने ईश्वरावर श्रद्धा आणि प्रयत्नांचे पराठ यांचा त्रिवेणी संगम स्वामीजींच्या जीवनात ईश्वरावर श्रद्धा विलक्षण होती. गुरुची भेट झाल्यावर त्यांची श्रद्धा दिवस वेगळ्याच पद्धतीने झपाट्याने वाढली. पण ती नुसती सद्गुरु किंवा भगवंत यांच्यापुरती मर्यादित. एका कार्यक्रमानंतर अशी चर्चा झाली तर फक्त गुलाबदादा निपुंगे त्यांनी एक विचार मांडला की आपण आनंदीला जाऊ श्रद्धा कशी असते श्रद्धायुक्त जीवन. त्या क्षणी असं म्हणाले की अरे माऊली जवळ काही सुचवत असते जवळ आपण आनंद घेतो आपण त्या आपली पत्नी म्हणजे कामावर विजयासाठी मुलं स्वतःवर विजया आणि व्यवसाय स्वभावावर विजया साधनभूत असतात असे स्वामीजींनी साधारण दाखवले. अशा प्रयोगशील प्रपंचाचा उपयोग स्वामीजींनी पारमार्थिक योग्यता संपादन करण्यासाठी. त्यामुळे अशा स्वामीजींच्या सर्वांच्या प्रपंच परमार्थ त्यांचे सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंदजी त्यांना विशेष कौतुक म्हणून ते बाळासाहेब खूप प्रेमाने असेल वाढतात कधी येतात कधी येत. स्वामीजींच्या जीवनाचा तर धावता आढावा घ्यायचा तर असं म्हणता येईल असं सांगता येईल वय वर्ष 20 ते 40 या काळात प्रपंच आणि परमार्थ शून्यातून वर आणण्यासाठी स्वामीजींनी खूप कष्ट केले खूप मेहनत घेतली चिंतनपूर्वक गुणसंपादन म्हणजे ज्या गोष्टी प्रपंचासाठी लागतात जे गुण प्रपंचासाठी लागतात ते गुण परमार्थासाठी लागतात. तसं एखादी श्रद्धा आहे सातत्य सातत्य म्हणजे स्वामींचं स्वामींचं जीवन म्हणजे सातत्य. प्रपंचाला सुरुवात करताना काय जवळ प्रपंचाच्या शेवटी अतिशय उच्च दर्जाचं समाधान संपन्नता धन्यता त्यांच्या अंतर्गत एखाद्या व्यक्तीला तर काही प्रापंचिक अडचणी आल्या तर स्वामीजी सगळं हाताने मदत करतात. तसंच परमात्मा अतिशय सातत्याने ज्ञानेश्वरीची निरूपण करायला घेतली निरूपणात कुठल्या ना कुठल्या कारणाने खंड व्यत्यय येऊ शकतो. स्वामीजींचं जीवन त्याला अपवाद अपवाद म्हणजे इतकं त्यांना पॅरालिसिस झाला तरी सुद्धा सगळ्या शरीरातल्या अवयवांवर थोडा थोडा परिणाम झाला पण त्यांची जी वाणी होती ती तशीच राहिली. तर डॉक्टरांनी सुद्धा विशेष असा उल्लेख केला की त्यामुळे ते त्याही स्थितीत त्याही स्थितीत तर जिना करत त्या येऊन महिन्यातून एकदा ज्ञानेश्वरची प्रवचन त्यांच्या 40 ते 65 कालावधीत प्रपंच आणि परमार्थ त्या दोन्ही बाबतीत किती माणूस यशस्वी होऊ शकतो याचा एक अत्युच्च बिंदू त्यांनी काढला उत्कृष्ट बिंदू काढला. दुकानदारी केली पण ते दुकानदार प्रपंच केला पण ते प्रापंचिक नव्हते. ज्ञानेश्वरी निरूपण केली प्रवचने केली पण ते प्रवचनकार नव्हते. एकंदरी प्रवचन निरूपण तसंच काही काळाने नंतर गुरुपदाची जबाबदारी आहे पण या प्रत्येक गोष्टीला त्याची योग्य तो न्याय त्या त्या वेळेला देत आणि वय वर्ष 65 पुढं म्हणतात की परदेशातली व्यक्ती 65 पुढं निवडू शकतो स्वामीजींनी सुद्धा आपलं दुकान त्या दरम्यान घेऊन एकदा घेतलं त्या दुकानाचं नाव काढलं नाव काढलं नाही पण नाव कसं दिलं होतं ब्रिटिश लॉसो त्या सुद्धा त्यांची रसिकता होती शोधकता होती ते असं कुठल्याही संत किंवा देवाचं असं नाव ठेवू शकल्या साईबाबा क्लॉस्टो त्यांनी तसं केलं नाही ब्रिटिश क्लॉस्टो युटी त्यांच्या अंतर्करणात सर्व प्रापंचिक कर्मांचा अत्यंत संघर्ष करून पुनः शक्तीने पारमार्थिक प्रबोधनासाठी त्यासाठी खूप करते पण त्यांनी कोणाला बोलून दाखवलं नाही काही कारण असं केंद्रात येत म्हणजे स्वामीजींच्या विचारमध्ये पासून लांब गेलो असं नाही पण आता येत नाही म्हणून त्याने नावावर पूर्ण खुली मानली नाही उलट त्यांच्या शिष्योत्तमाजवळ प्रेमाने अशी चौकशी केली की तू काय येत नाही आज स्वामीजींच्या वयाच्या पंचाहत्तरच्या पुढे त्यांना अर्पण आलं आता पण सुद्धा आयुष्यभर ते मी तिथं नाही हे सांगत राहील तर त्या आधारपणा सुद्धा तो बोध कसा टिकवला टिकवायचा हे त्यांनी आपल्याला आधारपणातून शिकवलं स्वामीजी जेव्हा दोषाला अंगेट होते सगळी व्यवस्था स्वामी मकरंदना असतात कोणी कधी त्यांचा किती वेळ बसतात तसं एक दिवस त्यांनी सांगितल्यावर मी तिथे गेलो स्वामीजी असे आपण ज्या पलंगावर होते आपण ज्या खोलीतून आत केलं होतं त्यांचा चेहरा लगेच असा दिसत असं आणि त्यांच्या कर्णांजवळ 65 बसले असे आम्ही बरोबर होतो काय बोलणार त्यांना बघायचं बाद स्वामीजी म्हणाले कसा आहे कसा आहे त्याची स्थिती एकीकडे बघतोय पण चेहऱ्यावरचा आनंद आहे बघतोय माझा चेहरा त्यांना सांगत होता मी का जी दिलेली वेळ होती त्याचं लक्ष घड्याळाकडे होत नाही का स्वामीजी सल्ला त्यांना म्हणायला आलो तू चाललाय असा काहीतरी घे त्याला इथं ते आहे कपाट जास्त सफरचंद येतो तर सल्ला त्यांनी एक सफरचंद उतरवून माझ्या हातात घेतलं स्वामीजींना डायलिसिस झालं होतं अपहरण होतं त्याही यांच्या सल्ला त्यांना असं म्हणाले असं घेऊ नको घुन दे पुसून दे त्याला सल्ला त्यांनी त्या नळाखाली ते धुसलं आपला जो पत्र आहे त्याला पुसलं म्हणून माझ्या हातात काय आपण करतो नाही परमार्थिक कर्मांत प्रवचनाने विजक्त संकोच स्वामीजींच्या जीवनावरून देवी संप्रदायाचे कार्य गीताने अखेरपर्यंत चालवलं अखेरपर्यंत स्वामीजींच्या जीवनाचं एक वैशिष्ट्य म्हणजे आपण गीतेतोय फार मोठा उपदेश कर्म आणि अकर्म तो त्यांनी आपल्या जीवनात प्रत्येक कर्माच्या बाबतीत त्याच्याकडं गुरु परंपरा आली त्याही बाबतीत त्यांनी कर्म आणि अकर्म काय असतं हे आपल्याला झाले त्यांनी स्वामी मकरंदनाथांकडे उत्तराधिकार दिले हे त्यांचं कर्म झालं आणि 96 नंतर जे इथं कार्य चाललंय ते स्वामीजींच स्वामी मातानाथींच अकर्म आपण सर्वजण प्रपंच करत आहोत म्हणून प्रपंच किती कठीण आहे कठीण असतो हे आपण जाणून त्याचबरोबर परमार्थ करण्याचा प्रयत्न आपण सर्वजण करत आहोत सुरू आहे आपला परमार्थ करण्याचा प्रयत्न आपला सुरू आहे परमार्थ सुद्धा किती अवघड आहे परमार्थ करणं किती अवघड आहे हेही आपण जाणून आहोत या पार्श्वभूमीवर स्वामीजींच्या प्रपंचाची काही वैशिष्ट्य थोडक्यात नमूद करावीशी वाटत स्वतःची जी पारमार्थिक विद्यार्थ्यांनी होती
त्यांनी घनफिकरणावर कधी लागली
त्यांना ध्यानाची आवड होती
पण ध्यानाची शक्ती त्याची थोडावळी केली. सोमवारी दुकानावर सुट्टी असतात पण कधीतरी या मुलांना घेऊन संतोष करून मध्ये जातो. तोटा खाल्ल्या मुलांना संतोष होतो म्हणून ते घेत नाही. सर्वच बाबतीत त्यांनी त्याचबरोबर त्यांच्या जीवनात कोणत्याच गोष्टीचा अतिरेकही नव्हता. अतिशय संयमी जीवन ते स्वामीजीच्या प्रापंचिक जीवनात तरी पैसे आहे. त्यांच्या दुकानात पोरी झाले प्रसंग घ्यायचा आपत्तीचे प्रसंग घ्यायचा पण या प्रत्येक प्रसंगाचा त्यांनी परमार्थासाठी उपयोग करून दुकानात चोरी झाली तर ते दुकानात झोपायला जागा गेलं काय करायचं तिथला एखादं पुरेपूर उपभोग घ्यावा लागतो. ज्ञानाच्या नामाच्या साधनेच्या अशा दीर्घ बैठका ते त्या दुकानात करायला लागतो. सरला त्यांची स्वामीजींना तशीच साथ स्वामी मकनवाले अजून बोलून सांगतात की एकदा स्वामीजींची रोजच प्रवचन आणि एका लग्नाला परवा त्यांना जायचो तेव्हा आमच्या दिवशी ते त्या प्रवचनाला उपस्थित सरला ते निघाले सांगून निघाले की येते परत त्यांनी हात मारले आणि म्हणाले की गदरा छान ते कसे रुचीचा प्रवचनात प्रवचन करायच्या ठिकाणी असू शकते त्यांच्याकडे बघून लक्षात प्रपंचाचा आणि व्यवसायाचा त्यांचा कोणत्याही निर्णय चुकला प्रत्येकांच्या जीवनात काही निर्णय चुकतात कारण ते गृहबुद्धीवर राहतात. स्वामीजी सतत आत्मबुद्धीवर स्वामीजीने केंद्रातील तरुण मुलामुलींची लग्न जमवली त्याही पाठीमागून ती लग्न जोडवली जमवली हा त्यांचा उद्देश त्याच्या पाठीमागून खूप दूरदृष्टी एक हिशेब जी मुलं तेव्हा तरुण होती कालांतराने त्यांना मुलं होती ती मुलंही अशी तरुण होती अशी त्यांची तरुण झालेली मुलं केंद्रात यावी तसं समजा पत्नी केंद्रात येते पती येत नाही तर त्या पत्नीच्या परमार्थाला अडथळा येऊ शकतो. पती केंद्रात येतो पण पत्नी येत नाही तिला आवड नाही तर पतीच्या परमार्थाला अडथळा येऊ शकतो. तो प्रश्न त्यांनी मिटवला म्हणजे दोघेही केंद्रातल्या असल्यामुळे हा प्रश्न राहिला नाही. आणि यांना जेव्हा मुलं होती पुढची जी पिढी जनरेशन जेव्हा तरुण होईल पंचवीशी तिसरी आज आपण बघतोय केदार मंदार जो सांगता समारंभाचा कार्यक्रम झाला तर जे रेड कार्पेट होत ते खूप उशिरा खूप खराब झाले. प्रयत्न केला मंदारने माझ्या हातातून शेवटपर्यंत खालचं सुद्धा कार्पेट स्वामीजींची इच्छा अशी होती की इथली जी मुलं आहेत त्यांची जी पुढची मुलं होती ती या केंद्रात फिरावी तसं बघून हे दृश्य बघून स्वामीजींना खूप आनंद झाला असता म्हणून त्याचा उल्लेख करावा असं वाटतो की ही विजय त्यांनी ठेवलेली होती. आणि स्वतःचा प्रपंच करत असताना मुलांच्या प्रपंचात हस्तक्षेप केला मुलांच्या प्रपंचात संसाराच्या त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देतात हे सुद्धा अपवादात्मक आहे. जशी त्यांच्या प्रपंचाची काही वैशिष्ट्य असतात तसं आता त्यांच्या परमार्थाची अगदी थोडक्या स्वामीजीने जो परमार्थ केला प्राप्ती खूप आधीच त्यांनी होतो आणि सद्गुरूंची प्राप्ती झाल्यावर पुनर्पालन ज्ञानेश्वर प्रवचन केली पण मान सन्मान पैसा द्यावा म्हणून नाही तर स्वांतच होत आहे
सद्गुरूंची सेवा म्हणून ही प्रवचने केली आणि कमालीचं सातत्य त्या सांप्रदायिक कार्य त्यांनी केलं. ते सुद्धा कसं की आपल्या सद्गुरूंच्या त्यागानंतर एक वर्ष आणि मग त्यांनी गुरुसेवा म्हणून सांप्रदायिक कार्य इतरांवर टीका केली. माझ्याकडे दिवाळी आहे खूप सुना स्वामी स्वरूपानंदांवर स्वामीजींच्या एका शिष्याने आणि माधवना जिथे जे सहकार्य होते त्यांनी स्वामी स्वरूपानंदांच्या वर एक लेख खरं म्हणजे स्वरूपानंदांवर लेख म्हणजे स्वरूपानंदांचं सगळं वर्णन ते सांगतो ते तिथं थांबायला पाहिजे पण तो शेवटचा पॅरेग्राफ होता शेवटचा तर तिथं त्यांनी माधवनाथ उल्लेख केला नाही माझ्यासारख्या सामान्याला माहिती तर स्वामीजींनी कधीही त्याचा उल्लेख केला नाही आणि त्यांचं कार्य बघून व्यक्ती आता तेव्हा जे स्वतःच समजून तरुण ही गर्दी त्यांच्याकडे वाढायला लागली सुशिक्षित तरुण त्यात मुलं मुली सगळे त्यांचा समावेश पण त्यांना सरकशुद्ध पद्धतीने परमार्थ पण म्हणतो हे सांगताना कर्मकांडाला त्यांनी महत्व दिलं त्याचबरोबर या तरुणांवर प्रेम खूप विश्वास जसा भगवंता ही मुलं पुढे कार्य करतील पारमार्थिक कार्य मंडळाचं कार्य आमचे त्यांना जर महत्व अशा पद्धतीने पटवून दिलं की त्यांच्याकडे येणारे सुद्धा त्या श्रद्धेने ध्यानाला बसावं लागेल. सोहम ही सांप्रदायिक साधना पण ही सांप्रदायिक साधना सांगताना इतर साधनांवर तसंच त्यांनी श्रद्धा प्रेम त्यांना कमी लेखलं नाही फक्त हे नाम प्रेमाने नाम फक्त नाम पूजा केली खूप प्रेमाने पूजा केली सांगायचे खूप हे शब्द कानावर पडले तरी भगवंत आपला देहभाव विचार सांगतात त्या शब्दाच्या उच्चारात या सर्व गोष्टी म्हणजे त्यांच्या परमात्मे जीवनाचं सहज महत्व आणि त्यांच्या परमात्मे जीवनाचं शेवटचं वैशिष्ट्य म्हणजे सुरुवातीच्या काळात सुरुवातीपासूनच प्रभू रामचंद्रांवर त्यांची आपोत त्यांनी म्हणून आवर्जून चौकी स्वामी इथं बसतोय त्याची मृत्यू प्रभून जातात प्रभूंवर भक्ती म्हणजे कसं की त्यांचे गुण त्यांचे प्रसंग आपल्या जीवनात प्रभूंना राज्याभिषेक म्हणा ते तेव्हा सर्वच संबंधितांना निरोप केले पण प्रभू असे या राज्याभिषेक होणार म्हणून काय असेल तसं स्वामीजींना किंवा ग्रुप आला ग्रुप परंपरा त्यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे खूप स्थिर होते त्यांच्या केव्हाही अशी त्यांच्या विशेष गरज आहे आपण तसं त्यांना वाटलं नाही तर तसं त्यांच्या भक्ती याला भक्ती आणि प्रभूंचा हनुमंतांवर प्रेम स्वामीजीने हनुमंतांची भक्ती केली आणि शेवटी शेवटी त्यांच्या जीवनात म्हणजे पांडुरंग भक्ती पांडुरंगात वेळ त्यांनी आपल्या सगळ्यांना ज्ञानोबांवरही भक्ती कारण ज्ञानोबांविषयीचा भाव असा होता की एकदा स्वामीजी असं म्हणाले की माझी अशी इच्छा आहे की त्यांच्या समाजाच्या राजा आहे पिताचा भक्त पडावं माझ्या पाठीवर पाय देऊन बाहुलीच्या भक्तांनी प्रेमाचा भाव त्यांचा स्वामीजी ज्ञानोबांबद्दल हे गुरुनिष्ठा तर परमार्थ काळाचा असेल तर गुरुनिष्ठा हे अत्यंत निर्णायक महत्वाची अशी मानली जाते आम्ही सर्व पदांनी हे कार्य सोपवलं. खूप श्रद्धेने त्यांनी खेदनाच्या विकास आपण ते सुद्धा असं करू इच्छित म्हणून त्यांनी ते सांभाळलं. पुढं अशा स्वामींच्या शेवटी सुरुवात तपासांच्या दाखवण्याच्या अभ्यासाने केली. शेवटी सगळ्यांना ज्ञानेश्वरी वेळ लावून ज्ञानेश्वरी एक होती वडील जे किती सगळ्यांना ठेवली ती अनुष्ठिती सामान्य सारखी प्रपंच आणि परमार्थ करताना स्वामी माधवनाथींना आदर्श मानून त्याप्रमाणे जीवन करण्याची सिद्धी मिळाली आणि त्यांचं जीवन हे मृत्यू वाढती राहावे हे स्वामी माधवनाथींच्या आणि स्वामी मंत्रणाच्या चरणे आमच्या करणं पाहत असतात.